आज एक अनुषंगिक साधना आपण करणार आहोत. आपण पांडुरंगाच्या सगुण रूपाचं ध्यान करत, रूप ध्यान म्हणून जो भक्तीचा आवडता प्रकार आहे त्या प्रकारे आपण आज साधना करणार आहोत. आपण ओम विठ्ठलाय नमः हे नाम घेणार आहोत आणि आपल्या हृदयामध्ये अथवा चिदाकाशामध्ये आपण विठ्ठलाच्या मूर्तीची भावना करत हे नामस्मरण करणार आहोत. हरी हरी. आता आपण ही साधना सुरू करू. हरी. नाम घेणार आहोत. आज आपण पंढरीचा पांडुरंग श्री विठ्ठल विठोबा राय यांचं नाम घेणार आहोत. ओम विठ्ठलाय नमः असं नाम आपण डोळे मिटून एकतर हृदयाच्या ठिकाणी लक्ष ठेवून घेणार आहोत अथवा आपल्या चिदाकाशाच्या ठिकाणी विठ्ठलाची मूर्ती पाहत आपण नाम घेणार आहोत. विठ्ठलाच्या रूपाचं ध्यान करत आपण हे नाम घेणार आहोत. याचा अर्थ विठ्ठलाचं सगुण रूप पाहत पाहत आपण नाम घेणार आहोत. आपण सगळ्यांनी डोळे मिटून घेऊ. आणि एकतर आपल्या हृदयस्थानी आपण पांडुरंगाला पाहू अथवा आपल्या चिदाकाशामध्ये आपण पांडुरंगाला पाहू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की रूप पाहिल्यानंतर, डोळ्यांनी रूप पाहिल्यानंतर हे साजणे गवळण आहे, मला अतिशय आनंद झाला, सुख झालं. याचं कारण असं की हा विठ्ठल बरवा आहे, चांगला आहे. हा माधव बरवा आहे. बहुत सुकृताची जोडी, माझं सुकृत फार मोठं आहे असं असल्यामुळं मला विठ्ठल प्रेम निर्माण झालं. हा विठ्ठल हे सर्व सुखाचं आगर आहे. सर्व सुख म्हणजे आत्मसुख, परमात्मसुख. हे परमात्मसुख मूर्तिमंत या विठ्ठल मूर्तीमध्ये साठवलेलं आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपण हे रूप पाहतो आहोत. आपल्या अंतरचक्षुनी आपण हे रूप पाहतो आहोत. तुकाराम महाराज देखील सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया, हे सुंदर ध्यान विटेवर उभं असलेलं ज्याचे हात कमरेवर आहेत, तुळशी हार गळा कासे पितांबर, त्याच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा शोभत आहेत. त्यांनी पितांबर नेसलेलं आहे. आवडे निरंतर हेची ध्यान, आणि मला निरंतर कायम हेच रूप पाहायला आवडतं। मकर कुंडले तळपती शरवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित, त्याच्या कानांमध्ये मकराकार कुंडल तळपत आहेत आणि त्याच्या कंठामध्ये त्यांनी कौस्तुभ मणी धारण केलेला आहे। तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने। तुकाराम महाराज म्हणतात की याचं श्रीमुख मोठ्या आवडीनी पाहत राहणं याच्यात माझं सर्व सुख आहे, म्हणजे परमात्मा दर्शनाचं सुख मला याचं मुख अत्यंत आवडीनी पाहणं याच्यामध्येच मिळतं। तुकाराम महाराज तुका म्हणे माझे हेची सर्व सुख असं म्हणतात आणि ज्ञानेश्वर महाराज देखील सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर असं म्हणतात। तो हा बाप रखुमा देवी वर आपण आपल्या हृदयाकाशामध्ये अथवा चिदाकाशामध्ये तुम्ही जिथं ठरवलेलं असेल तिथं पाहत आता नाम घेणार आहोत। ॐ विठ्ठलाय नमः। विठ्ठलाय नमः। विठ्ठलाय नमः। विठ्ठलाय नमः। अनुपम्य मनोहर कासे शोभे पितांबर, चरणी ब्रीदाचा तोडर देखिला देवो, योगियांची कसवटी दावित से नेत्रपुटी, उभा भीवरे चातटी देखिला देवो, देखिला देवो। अनुपम्य मनोहर बाप रखुमा देवी वरू, कुंडलिका अभय करू परब्रह्म साकारु, देखिला देवो, देखिला देवो। अनुपम्य मनोहर अनुपम्य। ॐ विठ्ठलाय नमः। विठ्ठलाय नमः। विठ्ठलाय नमः। ॐ विठ्ठलाय नमः। मुक्त जीव सदा होती पई नाम पाठे, तेची रूप विटे देखिले आम्ही। पुंडलिके विठ्ठल आणिला पंढरी, आणूनी लवकरी तारिले जग। ऐसे पुण्य केले एका पुंडलिकेची, निरसली जनाची भ्रम भूली। मुक्ताई चिंतने मुक्त पई झाली, चरणी समरसली हरिपाठे। ओम विठ्ठलाय नमः। ॐ विठ्ठलाय नमः। विठ्ठलाय नमः। विश्वाचा मोहना कपट नाटका, पंढरी नायका पांडुरंगा। अवतार धरुनी होऊनी निमित्त, बुझविसी दैत्य सर्पखाणी। गोपिकांचे घरी कामासी लंपट, करिसी धीट गवळीयासी। भाव अभावाचा न करी कंटाळा, दावी बाळ लीळा म्हणे नामा। ओ विठ्ठलाय नमः। ॐ विठ्ठलाय नमः। विठ्ठलाय नमः। ॐ विठ्ठलाय नमः। पाय जोडूनी विटेवरी, कर ठेवूनी कटावरी, रूप सावळे सुंदर, कानी कुंडले मकराकार, गळा माळ वैजयंती, पुढे गोपाळ नाचती, गरुड सन्मुख उभा, म्हणे जनी धन्य शोभा। ॐ विठ्ठलाय नमः। विठ्ठलाय नमः। विठ्ठलाय नमः। ॐ विठ्ठलाय नमः। आपण आपल्या हृदयात अथवा चिदाकाशामध्ये पंढरीनाथांच्या सगुण रूपाचं ध्यान करतो आहोत। उतरले सुख चंद्रभागे तटी, पहा वाळुवंटी बाळ रूप, बहुता काळाचे ठेवणे योगियाचे, ध्येय शंकराचे सुख ब्रह्म। जयालागी अहो रात्र विवादती, तो भक्तांची प्रीती उभा असे। चोखा म्हणे सर्व सुखाचे आगर, न कळे ज्याचा पार श्रुती शास्त्रा। ॐ विठ्ठलाय नमः। ॐ विठ्ठलाय नमः। विठ्ठलाय नमः। समचरण विटेवरी पाहता समाधान अंतरी चला जाऊ पंढरीसी भेटू रखुमाई वरासी होती संतांची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी जन्म मरणाची चिंता सेना म्हणे नाही आता। हो विठ्ठलाय नमः। विठ्ठलाय नमः। विठ्ठलाय नमः। विठ्ठलाय नमः। चतुर्भुज मूर्ती लावण्य रूपडे पाहता आवडे जीवा बहु वैजयंती माळा किरीट कुंडले भूषण मिरविले मकराकार कासे सोनसळा पीतांबर पिवळा कस्तुरीचा टिळा शोभे माये शंख चक्र हाती पद्मते शोभले भानुदासे वंदिले चरण कमळ। विठ्ठलाय नमः। विठ्ठलाय नमः। ॐ विठ्ठलाय नमः। डोळ्यांची भूक हारपली पाहता श्री विठ्ठल माऊली कुंडलिके बरवे केले परब्रह्म उभे ठेले अठ्ठावीस युगे झाली अद्यापि न बैसे खाली उभा राहिला तिष्ठत कालियासी क्षेम देत। ऐसा कृपाळू दीनाचा एका जनार्दनी साचा, ॐ विठ्ठलाय नमः। विठ्ठलाय नमः। विठ्ठलाय नमः। विठ्ठलाय नमः। राहो आता है ची ध्यान, डोळा मन लंपटो, डोळा मन लंपटो, कोंड कोंडुनी धरी न जीवे, देह भावे पूजी न, देह भावे पूजी न, होईल येणे कळसा आले, स्थिरावले अंतरी, स्थिरावले अंतरी, तुका म्हणे गोजिरिया, विठोबा पाया पडो द्या, विठोबा पाया पडो द्या, ॐ विठ्ठलाय नमः। विठ्ठलाय नमः। विठ्ठलाय नमः। विठ्ठलाय नमः। उघडली सतेज खाणी लावण्याची बरवेपणी विठो सुंदरा सुंदर रूप नागरा नागर मुख अमृत कुपिका पूर्णचंद्र उदयो लोका निळा म्हणे कटी तटी मूर्ती गोजिरी गोमटी ओ विठ्ठलाय नमः विठ्ठलाय नमः ॐ विठ्ठलाय नमः विठ्ठलाय नमः प्रल्हादा रक्षिले पांडवा प्रतिपाळले तया उभे केले पुंडलिके विभीषणा स्थापिले ध्रुवासी आढळ केले तया उभे केले पुंडलिके चैद्यादी मर्दिले सुरवर तारिले तया उभे केले पुंडलिके अहिल्ये उद्धरिले गजेंद्रा उद्धरिले तया उभे केले पुंडलिके गयासुरा वधिले बळीस पाताळी घातले तया उभे केले पुंडलिके नामा म्हणे केशवा भक्तांचे ठेवणे घेऊनी केवी जाणे घडे तुझ ज्या कारणे वेद श्रुती अनुवादती तो हा रमापती पंढरीये सुखाचे ठेवणे क्षीरसागर निवासी तो हा पंढरीसी उभा विटे भाविका कारणे उभवो निहात उदारपणे देत भुक्ती मुक्ती न पाहे उंच नीच जाती कुळ स्त्री शूद्र चांडाळ सरते पायी चोखा म्हणे ऐसा भावाचा भुकेला म्हणोनी स्थिरावला भीमातटी लावण्याचा गाभा लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा विटेवरी उभा पंढरीये विटेवरी उभा पंढरी ये लावण्याचा गाभा, लावण्याचा गाभा। ओम विठ्ठलाय नमः। विठ्ठलाय नमः। विठ्ठलाय नमः। विठ्ठलाय नमः। पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळा फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, न वर्णवे तेथींची शोभा, कानडा हा विठ्ठलू कर्नाटकू, येणे मज लावियला वेधू, खोळ बुंथी घेऊनी खुणाची पालवी, आळविल्या साधू नेदी, शब्दे वीण संवादू तुझे वीण अनुवादू, हे तव कैसे निगमे परे ही परते, बोलणे खुंटले वैखरी कैसे निसांगे। पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, उभाची स्वयंभू असे, समोर की पाठी मोरा न कळे, ठकची पडिले कैसे, क्षेमा लागी मन उतावीळ माझे, म्हणूनी स्फुरताती बाहो, क्षेम देऊ गेले तव मीची मी एकली, आसावला जीव रावो, बाप रखुमा देवी वरू हृदयीचा जाणूनी, अनुभव सौरसू केला दृष्टीचा डोळा, पाहो गेलीये तव भीतरी पालटू झाला, हो विठ्ठल विठ्ठलाय नमः। विठ्ठलाय नमः। विठ्ठलाय नमः। शून्या परते पाही तव शून्य तेही नाही। शून्याच्या पलीकडे पाहू गेले तेव्हा शून्यही नाहीस झालं। पाहाते पाहोनी ठाई ठेवी येले, आणि जो पाहणारा होता मी त्याला पाहून मी राहिले। कैसा गे माये हा तारकू दिवटा, पंढरी वैकुंठा प्रगटला। न कळे याची गती आदि मध्य अंती, जेथे श्रुती नेती नेती प्रगटल्या। मुक्ताई सप्रेम विठ्ठल संभ्रम, शून्याही शून्य सम शेज बाज। विठ्ठलाय नमः। विठ्ठलाय नमः। विठ्ठलाय नमः। विठ्ठलाय नमः। कटी ठेवून या कर रूप पाहिले मनोहर, तेने समाधान चित्ता पायी ठेवीला माथा। वाहो टाळी गातो गीत सुखे नाचे राऊळात, सेना म्हणे नामापुढे तुच्छ सकळ बापुढे। अनंताचे गुण अनंत अपार न कळेची पार श्रुती शास्त्रा तो हा महाराज विटेवरी उभा। लावण्याचा गाभा शोभत असे कटावरी कर ठेवी जगजेठी पाहे कृपा दृष्टी भक्तांकडे पुंडलिकाचे तेजे जोडलासे ठेवा एका जनार्दनी सेवा देई देवा। ओ विठ्ठलाय नमः। 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 भीष्मे जया ध्याईले ते विटेवरी देखिले, धर्मराये पूजेले ते विटेवरी देखिले, शिशुपाळा अंतक जाहले ते विटेवरी देखिले, एका जनार्दनी पूजिले ते विटेवरी देखिले, जे द्रौपदीने स्मरिले ते विटेवरी शोभले, जे अर्जुने स्मरिले ते विटेवरी शोभले, जेणे गजेंद्रा उद्धरिले ते विटेवरी शोभले, जे हनुमंते स्मरिले ते विटेवरी शोभले, जे पुंडलिके ध्याईले ते एका जनार्दनी देखिले, विठ्ठलाय नमः। विठ्ठलाय नमः। विठ्ठलाय नमः। विठ्ठलाय नमः। राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उपी, रुळे माळकंठी वैजयंती, मुगुट कुंडले श्रीमुख शोभले, सुखाचे ओतले सकळही, कासे सोन सळा पांघरे पाटोळा, घन नीळ सावळा बाई यांनो, सकळ ही तुम्ही वागे एकी सवा, तुका म्हणे जीवा धीर नाही, हो it विठ्ठलाय नमः। विठ्ठलाय नमः। विठ्ठलाय नमः। त्रिभंगी देहुड़ा ठाण मांडुनिया माये कल्पद्रुमातळी वेणु वाजवितु आहे। गोविंदु वो माये गोपाळु वो सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदुवो परमानंदुवो। सावळे सगुण सकळा जीवांचे जीवन घनानंद मूर्ति पाहता हारपले मन हारपले मन। शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू सकळ विठ्ठलू सकळ। कल्पद्रुमातळी वेणू वाजवितु आहे। जाचे गुण नाम आठविता मनची नाही होय अनुभवाचे पाय पुढे चालती। निर्गुण गे माय गुणवंत झाला, प्रतिबिंबी बिंबतसे चैतन्याचे मुसे, प्रति ठसावत ते वृंदावनी ब्रह्म असे गे माये, बाप रखुमा देवी वरू डोळसू सावळा द्वैत अद्वैत सोहळा भोगवी गे माये। द्वैताचा सोहळा देखील भोगवणारा तोच आहे आणि अद्वैतामध्ये रमवणारा अद्वैताचा सोहळा देखील तोच संपन्न करणारा आहे। विठ्ठलाय नमः। एक मिनिट भर तुम्ही द्वैताचा सोहळा अनुभवा अथवा अद्वैताशी समरस होऊन रहा। हरि 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 हरि। अवताराची राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित हरि, देखिला देखिला देवाधी देव बरवा, समाधान जीवा पाहता वाटे गे माये, सगुण चतुर्भुज रूपणे तेज पुंजाळती, वंदी चरण रज नामा विनवितसे पुढती। आपण मनोमन आपल्या मनश्चक्षूंसमोर हृदयामध्ये किंवा चिदाकाशामध्ये पाहत असलेल्या विठ्ठलाला परमात्म्याला नमस्कार करूया, त्याचा आशीर्वाद घेऊया आणि आता आपली ही नामाची साधना संपन्न होते आहे। आपण आपले तळहात एकमेकांवर किंचित घासून त्याचा गालाला डोळ्याला कपाळाला स्पर्श करत डोळे उघडायचे आहेत। हरि ओम तत्सत। मोठ्या भाग्यानी आपल्याला ही साधना करायला मिळते आहे. या साधना आपल्याला करायला मिळता आहेत हा या आत्ताच्या काळाचा महिमा आहे असं मला वाटतं. हे या काळामध्ये मिळालेलं आपल्याला वरदान आहे. या साधना ज्या आतापर्यंत मी घेतल्या त्या साधारणपणाने 2-3 दिवसांपूर्वी घेण्याच्या आधी मी रेकॉर्ड करतो आहे आणि त्या प्रसारित केल्या जात आहेत. तुमच्याबरोबर मीही करतो. असं असल्यामुळं मला देखील त्याच्यामध्ये मोकळेपणाने भाग घेता येतो. साधना तुमच्या समोर सांगायची देखील ती त्याच वेळेला आपण करायची देखील वेळेचं भानही ठेवायचं अशी जी गडबड एरवी अनुषंगिक साधना घेताना माझी होत असे ती या एका विचारामुळे टळलेली आहे असं मला वाटतं. आपण या पंढरीनाथांच्या प्रेममय सहवासाचा आज दिवसभर लाभ घेऊया. या साधना YouTube वर येत आहेत त्या आपण वारंवार करणं हे मलाही अपेक्षित आहे आणि तुम्हीही तशा त्या करता आहात हे मला माहीत आहे. उपासकासी सूचना उपासना उपासना असं म्हटलेलं आहे. तशा या उपासना करण्याच्या संधी आणि विविध उपासना हाताळण्याच्या अशा संधी आपल्याला या दिवसांनी दिलेल्या आहेत असं मला वाटतं.